आता सांगा तुम्ही जे म्हणलं
म्हणलीस ते आता सगळं म्हणलीस ते सांगा तोंडानं.
जाते भरिले सोबत न खडा आलं ना पायाईन जाती भरिले सोबत न वर करीना पापईनी सख्या आवश्या बंधुजीची घरी वाघाची जाचईनी. जाती भरिले सोबत नि खडा आलं ना पायाईनी सख्या आवश्या बंधुजीच्या घरी वाघाच्या धाकाईनी. लिखी नांदुनी करणाव एवढे भरिले सोबत आणि खाली बघन नसाईव.
लाकूड जळत काय ग करवत
का एवढं साई महिन्याचं लाकूड इड एवढं जळत जळ करवती काचा इथ जळ करवती काचा इथ लिखी गवरी बाई जन्म जाळा वाचा इथ. बर
दणव बसले तर येतील.
उठा आजी.